श्रीराम मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दास बोधासि त्वा बोधवावे अपत्या परीपाजवी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ।
श्रीमद दासबोध आपण पाहतो आहोत, दशक पहिला आणि समास पहिला, अत्यंत महत्वाचा समास आहे। त्याचं कारण संपूर्ण दासबोधात काय आहे तेच एकेका शब्दामध्ये या समासात आलेलं असल्यामुळे थोडं थोडं त्याचा परिचय करून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे। त्याचा विस्तृत परिचय पुढच्या पुढच्या समासातून आपल्याला होऊ शकेल। त्याच्यामध्ये आपण आता पाहिलं मुख्य देवाचा निश्चय, जो निर्गुण निराकारी देव आहे तो मुख्य देव आहे आणि त्या मुख्य देवालाच आपल्याला प्राप्त करायचं आहे। मुख्य भक्ताचा निश्चय, अर्थ जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानी चार भक्त आहेत, त्यापैकी ज्ञानी भक्त तो मुख्य भक्त आहे आणि तो मुख्य भक्त आपल्याला व्हायचा आहे असं डोळ्यासमोर ध्येय ठेवलं पाहिजे। आणि जीव शिवाचा निश्चय बोलिला असे। जीव आणि शिव वस्तुत आहे दोन नाहीयेत, शिवच जीवरूपाला आलेला आहे आणि जीव हा ब्रह्म आहे। श्रुतीने सांगितलेला आहे की जीव ब्रह्मैव नापरः, जीव हा ब्रह्मच आहे आणि शिव हाही ब्रह्मच आहे। परंतु मूळ ब्रह्माच्या ठिकाणी हे जीव आणि शिव ह्याचा खेळ चाललेला आहे, जसा शिवशक्तीचाही खेळ चाललेला आहे तसा ह्या ठिकाणी देहामध्ये जेव्हा शिव अंश रूपाने राहतो तेव्हा त्याला जीव असं म्हटलं जातं आणि तो व्यापक स्वरूपात विश्वामध्ये व्यापून असतो तेव्हा त्याला शिव असं म्हटलं जातं। आणि गीतेने सांगितलं आहे मम एव अंशः, जो प्रत्येकाचा देहात जीवरूपाने आहे तो माझाच अंश आहे, त्या देहाला प्रकाशित करीत असतो। जसं सूर्याचा किरण एखाद्या खोलीमध्ये खिडकीतून आत येतो आणि त्या खिडकीला प्रकाशित करतो, असतो मुळात तो सूर्याच्याच ठिकाणी। जसं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय तेजाचा तेजवनी निघाला तेजीची असे लागला, तो मूळ स्वरूपापासूनच आलेला आहे आणि इथं जरी आल्यासारखा दिसला तरी त्याचं मूळ ठिकाण त्या ठिकाणीच आहे। तो किरण जसा सूर्यामध्येच आहे, इथं जरी आला प्रकाश देऊन गेला तरी इथल्या कशाचाही लेप त्याला लागत नाही, तो कशामध्ये गुंतत नाही आणि तो आपल्याच ठिकाणी असतो, येतो आणि आपल्या स्वरूपाला पुन्हा प्राप्त होतो। हे जसं आहे तसं देहामध्ये शिव जीवरूपाने येतो, त्या देहाला प्रकाशित करतो, त्या देहाच्या सगळ्या हालचाली त्या जीवरूपावर जीवाच्या अधिष्ठानावर चालू असतात। आपण म्हणतो जोपर्यंत मनुष्य आहे तोपर्यंत असं म्हणतो की हे सर्व चलनवलन चाललेलं आहे आणि जीव गेला असा शब्द वापरतो आपण। याचा अर्थ जेव्हा तो जीव ते चैतन्य देहाला सोडून जातं तेव्हा त्या देहाच्या सगळ्या हालचाली संपतात। त्याचं कारण देह मन बुद्धी हे मुळातच जड आहे, त्याला स्वतःचं चैतन्य नाही, जीवाच्या चैतन्यावर त्याच्या हालचाली चाललेल्या असतात आणि जीव चैतन्य जेव्हा सोडून जातं ईश्वर चैतन्यामध्ये मिळून जातं ब्रह्म चैतन्यामध्ये मिळून जातं तेव्हा पुन्हा देह मनबुद्धी हे जड होतात। तीन चैतन्य आहेत, एक ब्रह्म चैतन्य, एक ईश्वर चैतन्य आणि एक जीव चैतन्य। वस्तुतः एकच चैतन्य आहे, तीन रूपाने ते विभागल्यासारखं दिसतं आणि त्याची कार्य काही काही भिन्न आहेत असं दिसतं। आणि म्हणून त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जो काही करतही नाही आणि चुकतही नाही ते ब्रह्म आहे, जो करतो पण चुकत नाही ते ईश्वर आहे आणि जो करतो आणि चुकतो तो जीव आहे। म्हणून एकच चैतन्य तीन रूपाने कार्य करत असतं। तर इथं जीवशिवाचा निश्चय ह्याचा अर्थ शिवापासून हा च्युत झालेला जीव पुन्हा स्वप्रयत्नाने त्या शिवाशी एकरूप होतो आणि जीवशिव एकच आहेत हे लक्षात येतं आणि हे लक्षात येण्यासाठी जीवशिवाचा निश्चय केला पाहिजे आणि तो निश्चय जीवानीच केला पाहिजे। मुख्य ब्रह्माचा निश्चय नाना मतांचा निश्चय आपण कोण हा निश्चय बोलिला असे। मुख्य ब्रह्म समर्थांनी पहिल्यांदा 14 ब्रह्म सांगितलेले आहेत आणि त्या ब्रह्मांडामध्ये मग जी ब्रह्म त्याच्यातला मुख्य ब्रह्म कोण आहे तर जे ब्रह्म सदा सर्व काळ असतची असे असं म्हटलंय. ते नाही असं कधीच नाही, त्याचा अभाव कधीही संभवत नाही असं जे ब्रह्म सर्वाला व्यापून आहे ते मुख्य ब्रह्म आहे. सर्व स्थळी सर्व काळी व्यापून असणार. जीव शिव हे सापेक्ष शब्द आहेत. जीव म्हटलं की शिव आला, परंतु ह्या ठिकाणी ब्रह्म हा शब्द मात्र सापेक्ष नाही, तो एकमेव शब्द आहे, तो निरपेक्ष आहे. आणि ते जे अधिष्ठान ब्रह्म आहे ते मुख्य ब्रह्म आहे असं समर्थाना म्हणायचं आहे. आणि तेच ब्रह्म जेव्हा अनेक रूपांनी व्यक्त होतं तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासे. ही ज्ञानाची दृष्टी आहे. सामान्य माणसाला हा मनुष्य वेगळा तो मनुष्य वेगळा, हा मला आवडतो तो मला आवडत नाही असं प्रकृतीच्या अंगाने वाटत असतं. पण ज्याची ज्ञानदृष्टी उघडलेली आहे त्याला मात्र लक्षात येतं की ते ब्रह्मच निरनिळ्या आकाराने निरनिळ्या उपाधी घेऊन आलेला आहे आणि त्यामुळे त्याची दृष्टी त्या उपाधीतील चैतन्याकडे असते. आणि तो म्हणतो जसं ते अनंत वेशे अनंत रूपे देखिले, मी त्याला पाहतो आहे अनेक रूपामध्ये, मी त्यालाच पाहतो आहे, त्याच्याखेरी दुसरं काही नाहीये. पण हे कसं समजतं? श्रवणाभ्यासे पाविजे ब्रह्म. ते ब्रह्म जर पावायचं असेल तर श्रवण केलं पाहिजे आणि अभ्यास, अभ्यासाचा अर्थ ध्यानाचा अभ्यास, हे दोन्ही जर केलं तर त्या ब्रह्माला जाणता येतं. आणि त्याला जाणायचं म्हणजे आपणच ते होऊन राहायचं आहे. म्हणून श्रवण अभ्यासे पाविजे ब्रह्म. ते ब्रह्म कसं आहे? वेद विरंची आणि शेष शिणले निशेष. वेदानाही त्या ब्रह्माचं स्वरूप सांगता आलं नाही, न इती न इती म्हणून ते थकले. विरंची नाही आणि शेष देखील नाही, त्यांना कुणालाही त्या ब्रह्माचं स्वरूप जाणता आलं नाही. परंतु जर एखाद्यानी अनेक जन्म भजनात अनेक जन्म जर तो साधना करत करत आला तर त्या आत्मविचाराने माया नष्ट होते आणि ब्रह्म व्यक्त होतं. माया जी आहे ती ब्रह्माला झाकते आणि वेगळंच विश्व दाखवते. आणि माया जर नष्ट झाली विचाराने विवेकाने आणि साधनेने तर लक्षात येतं की माया ज्याच्या अधिष्ठानावर आहे ते ब्रह्म जे आहे ते दुसरं कुणी नसून मीच ते आहे. म्हणून असत गेलं की पाठीमागं जे सत राहतं तेच ते ब्रह्म आहे. म्हणून मुख्य ब्रह्माचा निश्चय लक्षात आलं, ब्रह्म काय ते नाना मतांचा निश्चय. ही मतमतांतर कशाच्या बाबतीत होतात असं जर बघितलं तर विश्व हे जे निर्माण झालेलं आहे ह्या बाबतीत मतं फार आहेत, अनेक वाद आहेत. परिणामवाद आहे, विवर्तवाद आहे, अजातवाद आहे, चिद्विलासवाद आहे, हे निरनिळे वाद आहेत. आणि त्याच्या बाबतीत निरनिळी मतं आहेत की कशा तऱ्हेनं हे विश्व निर्माण झालं हे सांगण्यासाठी. म्हणून इथं या ठिकाणी समर्थ म्हणतात नाना मतं ऐकावी, पण मतांचा निश्चय जर व्हायचा असेल तर त्या व्यक्तीला ते अनुभवावंच लागतं. म्हणून ह्या मतांचा निश्चय करण्याचा अधिकार जे पूर्ण पुरुष झालेले आहेत, जे आत्मानुभवी संत आहेत, ते सांगू शकतात की नाना मतांचा निश्चय करायचा आणि त्या सर्वातून नेमकं मत काय आहे ते सांगायचं. ज्ञानेश्वर महाराजांनी जर 13व्या अध्यायात अहिंसेवर सांगताना अनेकांची मतं सांगितली आणि शेवटी आपलं मत काय ते सांगितलं. त्याप्रमाणे इथं नाना मतं ऐकून घ्यायचे आहेत आणि निश्चय एक पक्का करायचा आहे. आणि त्यासाठी शेवटी आपण कोण हा निश्चय बोलीला असे आणि शेवटी मी कोण आहे याचा निश्चय करायचा आहे. आणि मी कोण आहे हे जाणताना आपण पाहिलं की बाहेरचा मी सोडून आतला मी जो आहे तोच मी आहे, अहम आत्मा, हे निश्चयपूर्वक सांगता आलं पाहिजे. आणि हे निश्चयपूर्वक सांगता आलं पाहिजे म्हणजे शब्दाच्या अंगाने सांगायचं नसून तो जो मी आत्मा आहे ते आपण होऊन राहायचं आहे. ज्या ठिकाणी ध्याता ध्यान आणि ध्येय या तिन्हीची एक रूपता होय जो पंडू सुता तवरी की जे जेगा असं जी ध्यानरूढी सांगितलेली आहे त्या ठिकाणी तोच मी आहे हा अनुभव घ्यायचा आहे. मुख्य उपासना लक्षणं नाना कवित्व लक्षणं नाना चातुर्य लक्षणं बोलिले असे. मुख्य उपासना एकच निर्गुणाची उपासना, देह मन बुद्धीच्या पलीकडे असणारा परमात्मा जो आहे तोच मी आहे अशी सोहम बोधाने केली जाणारी उपासना ही खरी उपासना आहे. पुष्कळ मंडळी निरनिळी उपासना करत असतात. गायत्रीची उपासना आहे, निरनिळ्या देवतांची उपासना आहे. या सगळ्या उपासना जरूर कराव्यात, कारण हे ज्या सगळ्या देवदेवता आहेत हे आपल्याला ऐहिक लाभ करून देणारे आहेत, त्यामुळे त्यांनाही संतुष्ट ठेवणं हे आवश्यक आहे. परंतु खरा साधक जो असेल तो म्हणतो ह्यांची तर उपासना करेनच, पण जिथून हे सर्व आले त्या मुख्य परमात्म्याचीच उपासना केली म्हणजे त्याच्यामध्ये या सर्व उपासना येतात. आणि म्हणून मुख्य उपासना जी सांगितली आहे ती सोहम भावाने निर्गुण परमात्म्याची म्हणजे ब्रह्माची उपासना करायची. शिवाय सगुणाची उपासना ही करायचीच आहे, नाहीतर काय होईल, निर्गुण नेले संदेहाने, सगुण नेले ब्रह्मज्ञाने, दोन्हीकडे अभिमाने ओस केले. म्हणजे निर्गुणाची उपासना कळत नाही म्हणून करत नाही, आणि सगुणावर विश्वास बसत नाही म्हणून सगुणही करत नाही, आणि दोन्हीकडे अभिमाने म्हणजे अहंकाराने दोन्ही वाया गेले. असं नाही, उलट सगुणालाही समजायचं आहे, निर्गुणालाही समजायचं आहे, आणि दोन्हीची उपासना त्या त्या पद्धतीनं करायची. नाना कवित्व लक्षणं, काव्य सगळीच करत असतात, पुष्कळ काव्य आपल्याला ऐकायला मिळतात, पण त्या सगळ्याला काव्य किंवा हे कवित्व असं समर्थ समजत नाही. समर्थांची कवित्वाची जी काही लक्षणं आहेत ती त्यांनी सांगितली आहेत, अगदी स्पष्टपणे सांगितलेली आहेत. कवित्व कशाला म्हणायचं, काव्य कशाला म्हणायचं, जेणे अनुताप उपजे, जे ऐकल्यानंतर आपल्या जीवनाबद्दल पश्चाताप वाटला पाहिजे की आपलं जीवन फुकट चाललेलं आहे, ज्याच्यासाठी जन्म आला ते आपण करत नाहीये. जेणे लौकिक लाजे, लौकिक गोष्टीच्या काही गोष्टी असतात तर लज्जा वाटते त्याच्याबद्दल की काय हे सगळं वैभव आहे पण जे हवं ते आपल्याला मिळत नाहीये. जेणे ज्ञान उपजे, ज्याच्यामुळे ज्ञान व्हावं असं वाटावं लागतं आणि त्या तऱ्हेनं प्रयत्न सुरू होतो, या नावं कवित्व. जेणे ज्ञान हे प्रबळे, ज्ञान मिळावं असं वाटतं आणि पुन्हा पुन्हा ते कवित्व वाचल्याने ज्ञान प्रबळ होतं, ज्ञानाची इच्छा प्रबळ होते. जेणे वृत्ती हे मावळे, जी वृत्ती सारखी बहिर्मुख असती, नाना विषयांना व्यापत असते, ती वृत्ती मावळून जाते. आपण लक्षात घेऊया, प्रवृत्ती का निवृत्ती असा विषय नेहमी मानला जातो. कर्मकर्माच्या करण्याच्या ठिकाणी प्रवृत्ती आवश्यक आहे, संसारामध्ये प्रवृत्ती आवश्यक आहे, परंतु भगवत प्राप्तीसाठी निवृत्ती आवश्यक आहे. ज्या ठिकाणी देह मन बुद्धीचे सर्व व्यापार थांबतात, सर्व वृत्ती हा निर्वृत्तिक होतात, अशा निर्वृत्तिक अवस्थेमध्ये भगवंत प्रगट होत असतो. त्यामुळे ज्यामुळे वृत्ती हे मावळे, जेणे भक्तिमार्ग कळे, नेमका भक्तिमार्ग कळला पाहिजे. जेणे देहबुद्धी तुटे, जेणे भवसिंधू आटे, जेणे भगवंत प्रगटे, या नाव कवित्व. सद्बुद्धी लागे पाषांड भंगे, जेणे विवेक जागे, या नाव कवित्व. जेणे होये समाधान, जेणे तुटे संसार बंधन. संसार तुटे म्हणत नाहीत, संसार बंधन तुटे. संसार करत असतानाच संसाराचं बंधन तुटतं. आणि जया मानिली सज्जन, आणि ज्या कवित्वाला सज्जन लोक मान्यता देतात त्याला कवित्व म्हटलंय. आता ह्या पातळीवर जे जे काही काव्य आपण ऐकतो वाचतो त्याचा निकष जर लावायला गेलं तर समर्थांच्या दृष्टीनं पाहिलं तर ते कवित्व म्हणता येत नाही. परंतु हे जे कवित्व आहे हे जर नीटपणे आपण आकलन केलं तर आपलं जीवनच पालटून जातं. नाना चातुर्य लक्षणं, चातुर्य माणसाला अत्यंत आवश्यक आहे, पण चातुर्याची व्याख्या आपण काय करतो ते बघायला पाहिजे. एखादा मनुष्य चतुर आहे ह्याचा अर्थ लांडी लबाडी करण्यामध्ये, फसवणुकीमध्ये, व्यवहारामध्ये दुसऱ्याला कसं गंडवायचं, लुबाडायचं, ह्याला चतुर म्हटलं जातं. परंतु समर्थ ह्याला चतुर म्हणत नाहीत. मनुष्य चतुर हवा हे खरं आहे, कारण दुश्चित जर राहिला तर पोर वेढावी, व्यवहार करत असताना जर तो उच्चितपणाने राहिला तर कुणी येऊन त्याला बनवून जाईल, तसं नाही. त्यामुळे दक्ष पाहिजे, साक्षीपी पाहिजे, समर्थांचे हे अगदी आवडते गुण आहेत. परंतु चातुर्य ह्याचा अर्थ आत एक बाहेर एक उपयोगी नाही परमार्थाला. जीवनाची नेमकी प्रपोर्शन कळली पाहिजेत. जीवनात येऊन काय करायचं आहे, काय टाकायचं आहे, प्रत्येकाला किती वेळ द्यायचा आहे, संसारात कर्म असले तर त्याला किती वेळ आहे, पारमार्थिक कर्म करायलाच पाहिजेत, कारण परमार्थ नाही तो भिकारी, असं समर्थांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. त्यामुळे भिकारी व्हायचं नसेल आपल्याला, खऱ्या अर्थाने श्रीमंत व्हायचं असेल, मोक्षश्रिया आळंकृत आयसे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यात नृपती केले, अशी खरी श्रीमंती. आत्मधन पारमार्थिक धन आपल्याला जर प्राप्त करून घ्यायचं असेल, शाश्वत व्हायचं असेल, तर हे संसारिक ज्या गोष्टी आहेत त्या करत असताना त्याला किती वेळ द्यायचा आणि परमार्थाला किती वेळ द्यायचा ते कळायला पाहिजे. उद्योग करायला पाहिजे, पण प्रत्येक उद्योग करताना ती उद्योग व्यवहार ही देखील उपासना व्हावी, प्रत्येक कर्म ही उपासना व्हावी, आणि त्यासाठी एकांत आणि लोकांत. एकांतामध्ये उपासना करायला पाहिजे, अखंड एकांत सेवावा, अभ्यासाची करीत जावा, काळ सार्थक करावा जनासहित, आणि लोकांत त्याची परीक्षा घ्यावी की खरोखरच मी माझं सुटताय का, स्वार्थ सुटतोय का, परार्थ परमार्थाकडे झेप येते का, हे सगळं बघायला पाहिजे. म्हणून काही काही मंडळींचं असं दिसतं की ज्यांनी देशासाठी आपला प्राण अर्पण केला, सगळं आयुष्य घालवलं, त्यांना जे संतांकडे गेले तर संत त्यांना विचारतात की समाजासाठी पुष्कळ केलं, देशासाठी पुष्कळ केलं, पण तुम्ही स्वतःसाठी काय केलं? पुष्कळ वेळा हा संतांचा प्रश्न सामान्याला कळत नाही. त्यांना वाटतं स्वतःसाठी काय, आम्ही तर आमचं सर्वस्व देशासाठी दिलं. हो, हे बरोबर आहे, पण हे देत असताना आपण कोण आहोत याचा शोधच घेतला नाही. वस्तुतः आपण कोण आहोत ह्याचा शोध घेऊन जर समाजकार्य राजकारण केलं असतं ते एका वेगळ्या पातळीवर झालं असतं. ते पूर्णपणे निष्काम बुद्धीनं झालं असतं, त्या कामाला भगवंताची शक्ती मिळाली असती आणि भगवंताच्या शक्तीनं ते काम होत राहिलं असतं आणि त्याच्यामध्ये तुझं काम फक्त एका यंत्रासारखं राहिलं असतं आणि सगळी कामं ते देव कार्य होऊन गेलं असतं. परंतु हा बोध नसल्यामुळे समाजासाठी देशासाठी आयुष्य वाहणारी मंडळी देखील ह्या बोधाला वंचित होतात आणि त्यामुळे पुन्हा कुठंतरी शेवटी असमाधान मनात राहतं. आणि हे समाधान अंतकाळी माणसाला जे हवं असतं ते समाधान हवं असतं. जीवनभर आपण जे केलं तसं सार्थक झाले, सार्थक वाटे झाली या वेचांचे, असं जे म्हटलंय तुकोबाने, तसं सार्थक झालं माझ्या जीवाचं असं जर हवं असेल तर सगळी कर्म करताना हा बोध मिळवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी असं म्हटलंय की हे ओळखलं पाहिजे आणि मी कोण हे जाणलं पाहिजे. परमेश्वराला ओळखले, आपण कोण हे कळले, आत्मनिवेदन झाले म्हणजे बरे. म्हणून आपल्याला जर काही कळायचं असेल तर परमेश्वर कोण हे ओळखायला पाहिजे, आपण कोण हे ओळखायला पाहिजे. ब्रह्मांड कोणी केले, कासयाने उभारले, मुख्य कर्त्यास ओळखले पाहिजे. ब्रह्मांड ज्यांनी निर्माण केलेला आहे त्या कर्त्याला ओळखलं पाहिजे. याच्यावर एक संपूर्ण समास पुढे समर्थाने लिहिलेला आहे. म्हणून परमात्मा काय आहे, विश्व काय आहे आणि जीव काय आहे आणि या सगळ्याचा परस्पर संबंध काय आहे हे कळलं पाहिजे. मायोद्भावाचे लक्षण त्या कर्त्याला ओळखलं पाहिजे. याच्यावर एक संपूर्ण समास पुढे समर्थाने लिहिलेला आहे. म्हणून परमात्मा काय आहे, विश्व काय आहे आणि जीव काय आहे आणि या सगळ्याचा परस्पर संबंध काय आहे हे कळलं पाहिजे. मायोद्भावाचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण, कर्ता कोण हे लक्षण बोललेले असे. मायोद्भव, माया आली कुठून, त्याचा परस्पर संबंध काय आहे हे कळलं पाहिजे. मायोद्भावाचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण, कर्ता कोण हे लक्षण बोललेले असे. मायोद्भव, माया आली कुठून, तर ब्रह्मरूपाचा जो अचळ पर्वत त्याचा तुटलेला कडा आणि तिथं महाभूतांचा बुडबुडा आला. जीवाला वाटलं की इथं काहीतरी झालं आणि तिथूनच मायेचा उद्भव झाला. आता माया मिथ्या असं म्हणून जाते का? माया मिथ्या म्हणून जात नाही, पण मायेच्या पलीकडे कसं जायचं हे आपल्याला संत सद्गुरू सांगत असतात. आणि त्याच्यासाठी मी तोच आहे ह्या बोधात जर आलं तर मायेच्या पलीकडे जाता येतं. म्हणजे मायेत असतानाच मायेच्या पलीकडे जातं कसं जायचं, देहात असतानाच विदेही अवस्था कशी भोगायची, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ते ज्ञान झालं म्हणजे लक्षात येतं. म्हणून अज्ञानाला माया आहे, ती त्याच्या मानगुटीला बसली आहे, पण ज्ञानी पुरुषाला माया नाही. त्याचं कारण त्याच्या लक्षात येतं की जे जे काही दिसतं आहे, भासतं आहे, हे त्या मूळ परमात्म्यापासून, ब्रह्मापासून वेगळं नसून तो परमात्माच या विश्वरूपाने नटलेला आहे असा त्याला बोध झाल्यामुळे, त्याला ती पारमार्थिकी दृष्टी आल्यामुळे त्याच्या पक्षी माया नाही. पण अज्ञानाला मात्र ती दृष्टी नसल्यामुळे त्याची दृष्टी व्यावहारिक सांसारिक दृष्टी असल्यामुळे त्याला मी वेगळा, तो वेगळा, नाना गोष्टीमधल्या हे वेगळे वेगळे पण त्याला जाणवत राहतं आणि म्हणून तो सुखदुःखाच्या गाठंगळ्या खातो. वस्तुतः लक्षात यायला पाहिजे की लाकडाची सगळी चित्र आहेत, एकच लाकूड आहे, किंवा एकाच सुवर्णाचे सगळे दागिने केलेले आहेत, दागिना हा केला आणि मोडला दुसरा केला तरी आहे ते सुवर्ण एकच आहे ना. म्हणून एका ठिकाणी म्हटलेलं आहे 14व्या अध्यायात भगवद्गीतेमध्ये आणि त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी, हा परमात्मा जर शोधायचा असेल तर जग सांडोनी माते घ्यावे ऐसे नाही आघवे सकटची मी. म्हणजे हे विश्व पहिल्यांदा बाजूला सारायचं आणि मग मला जाणायचं असं नसून माझ्या सकट हे विश्व सगळं एकच आहे हा बोध करून घ्यायचा आहे. पण तरी देखील पहिल्यांदा ध्यानाला बसून विश्व सगळं बाजूला सारून मी कोण ह्याचा शोध घ्यायला लागतो आणि मग जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की आतमध्ये ज्याला अखंड देव आहेच आहे त्याला जाणण्यासाठी सायास नकोत दृष्टी पाहिजे. ती दृष्टी उघडण्यासाठी ध्याननामादी साधना पाहिजे. नाम घेता घेता घेताच आपण तिथे जाऊन पोचतो. ध्यान करता करताच ध्यान ज्या ठिकाणी ध्यान करतो हे जेव्हा संपतं तेव्हा सहजच त्याची भेट होते. म्हणून हे सगळं जाणून घ्यायला पाहिजे. त्याच्यासाठी ही मायेच्या पलीकडे जायचं आहे. पंचभूतांचे लक्षण लक्षात घ्यायचं की पंचभूतांचं विश्व निर्माण झालंय आणि देह देखील पंचभूतांचा झालाय आणि म्हणून त्याची गट्टी जमली. कारण पंचमहाभूतांचा देह आणि पंचमहाभूतांचं विश्व साहजिकच देहाला त्या विश्वाचं आकर्षण आहे, विषयांचं आकर्षण आहे. आणि ते जाणून घ्यायला पाहिजे. कर्ता कोण? परमात्मा सगळं विश्वाचा करता हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण विश्वाचं उपादान कारण आणि निमित्त कारण दोन्ही परमात्माच आहेत. एखादा जर माठ असेल तर माठाचं उपादान कारण माती असते परंतु त्याचं निमित्त कारण कुंभार असतो. पण ह्या ठिकाणी मात्र विश्वाच्या ठिकाणी वेगळे वेगळे दोन नाहीत, एक परमात्माचा हे समजून घ्यायचं आणि खरं तर त्याच्या पलीकडे जाऊन आगा जे झालेची नाही त्याची वार्ता पुसूसी काही असं समर्थाने अजातवाद सांगितलंय की विश्व या नावाचा पदार्थच निर्माण झालेला नाही तेव्हा त्याला ओळखायचा प्रश्न कुठे येतोय. हरिओम तत्सत. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यान् जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गुरुदक्कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.